नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयज संविधान हत्या दीस पाळटात. 25 जून 1975 जेन्ना भारताच्या संविधानाची पायमल्ली जाली तेन्ना घडिल्ल्या घडणुकांची याद करून दिवपी हो दीस आसा. तशेंच आणीबाणीच्या काळांतल्या अत्याचारांक जांकां त्रास सहन करचो पडलो अशा प्रत्येक व्यक्तीक श्रद्धांजली ओपपाचोय हो दीस. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हांणी आज आणीबाणीच्या काळात लोकशाय मूल्यांच्या रक्षणा खातीर ठामपणान उभे राविल्ल्या सगळ्यांक श्रद्धांजली ओपली. सोशल मिडियाचेर एका पोस्टात प्रधानमंत्री मोदींनी म्हळां की आणीबाणी हो संविधानाचेर जाल्लो थेट हल्लो आशिल्लो. ह्या काळात नागरी स्वातंत्र्याचे निलंबन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निर्बंध आणि राजकीय फुडारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांक अटक केली असे ताणी म्हळां.
आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया.
सीख चो में सिमटा जग किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक गुजा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया.
तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी हांणी लागू केल्ल्या आणीबाणी विशीं मंत्री शिवराज सिंह हांणी सांगले.
दिन ही इंदिरा जी ने इमरजेंसी लगाई थी, संविधान को तार तार कर दिया गया था, लोकतंत्र का गला घोंट दिया गया था, विचारों की अभिव्यक्ति को, नागरिक स्वतंत्रता को पैरों तले रौंद दिया गया था, पूरे देश को जेल खाना बना दिया गया था, लाठियां बरसाई गई, करंट लगाया गया, वो सचमुच में काले दिन थे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 27 ते 29 मेरेन सेशेल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हणून भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हाजे आदी 2015 वर्सा सेशेल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड, भारतीय नौदळाची 2 तारवां वांगडा वांटो घेतले अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हळां. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशेल्साचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशेल्साच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आनी भारतीय समुदायाच्या सदस्यांकडेन संवाद साधतले. जग सध्या शस्त्रास्त्रांचो वाटो वापर, अधिक जोखीम पत्करपाची वृत्ती आणि सोशल मिडियाच्या युगाक सोबताशे राजकारण पळयता असे दक्षिण कोरियातल्या जेजू फोरम फॉर पीस अँड प्रॉस्पेरिटी 2026 उलयताना परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. परस्पर भेद अधोरेखित करपाची प्रवृत्ती वाढल्या आणि क्षमतांचा वापर करतानाय आता बरो करतात. तंत्रज्ञानाली प्रगतीच अशा प्रवृत्तीक प्रोत्साहन दिता असे ताणी नमूद केले. भारत आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत आयज सावन हरियाणातल्या गुरुग्रामात 11व्या ब्रिक्स उर्जा मंत्र्याच्या बसकेचे येजमानपण भूषयता. 2 दीस चलपी ह्या बसकेत उर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, उर्जेची उपलब्धता आणि समानता, तसेच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या 3 प्रमुख प्राधान्यांचेर लक्ष केंद्रीत करतले. नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू हांणी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान पहिल्या इझी कनेक्ट विमान सेवेचे उक्तावण केले. दिल्ली मार्गान वाराणसीक जगाकडेन जोडपी ह्या पहिल्या हब अँड स्पोक विमान सेवेचो उद्देश भारताच्या कोणत्या कोणत्याक जगाकडेन आणि जगाक भारताकडेन अखंडपणान जोडप हो आसा. ह्यावर उलयताना मंत्र्यांनी सांगले की हे नवीन हब अँड स्पोक मॉडेल नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतीत एक महत्वपूर्ण बदल घडून हाडपाक मार्ग मेकळो करता. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 खातीर शिक्षण मंत्रालयान ऑनलायन अर्ज आणि नामांकनां मागयल्यात. आता अर्ज उक्ते आसात आणि फुडल्या महिन्याचे 10 तारखेमेरेन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलावरवी नामांकनां सादर करूं येता. फुटबॉलांत आज सकाळी मॉन्टेरी हांगा दक्षिण कोरियाचेर 1-8 अशी जैत जोडून दक्षिण आफ्रिकेन फिफा विश्वचषकाच्या नॉकआउट फेरयेत पहिलोच फावट प्रवेश केला. मजगती अटलांटात आज सकाळी जाल्ल्या गट सीतल्या एका अटीतटीच्या खेळात हैतीचो 4-2 असो पराभव करून मोरोक्कोनूय बाद फेरयेत धडक मारल्या. भारतीय हवामान विभागान आज दर्यादेग कर्नाटक, झारखंड, कोकण, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, उपहिमालयन, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही वाठारांनी घोग्याचो पावसाचो अदमास दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.